इस पेज को सब्सक्राइब करो और यहाँ का घंटी का आइकन है ना, घंटी बजा दो, ठीक है।
पति महादेव की बोल, राधेवर कृष्ण भगवान की बोल, सियावर रामचंद्र की बोल, कौन सुत हनुमान की बोल, अपने अपने गुरुदेव की बोल, आज के सत्संग की बोल, सनातन धर्म की बोल, सर्वे संतन की जय।
मेरी बात है वेजमी जी के में शिव शंकर भगवान अवतार है तो की थियो शिव शंकर भगवान यारो पेलू है तो अगले भव में हमारो थियो को नहीं तो सुनो यारो वचन है तो क्या भाई अवतार ले आपनो जी को पेलू थी से तो पार्वती है शिव भगवानो तो पार्वती जन्म लियो राजा हेमा जल घरे शिव भगवान अवतार आने के बन में जाने वास करियो जी के में बन में आने बैठा है तो थोड़ो घणो अरसो थियो वे टाइम राजा हेमा जल जी को तो उरे किन्या मने आने वडी थई है वे टेमी ताये बैठे बैठे ना पूरा है क्योंकि भाई नगरिया जी के भी प्रेम ये था वहाँ सजाना मंगाए क्या ना भाई हूँ राजा तो मिना शिकार जी को दाए जे मैं आप ही एक शिकार हलसा तो क्या धन भाग गया भी राजा हो कहो ता शिकार ते हलसा तो बिल्कुल हलसा तो ये की करें दे सजा एक संप्रे करे शिकार ते तैयार थी था कहन लगाई के सुखी राजा सुखी प्रजा सुखियो सहरियर लोक सुख में दुखड़ा व्यापे नहीं तो जपसा कृष्ण जीरो जाप ते अपनी नगरी जी को वमी सुखिया गुजारन लगा पर वे दी या की करयो राजा रो तो हुकम थियो या ना के भाई आप शिकार ते हलसा तो केड़ा नमने सावड़े शिकार ते संभरी था की वारा हस्ती हेमर केड़ा नमने सावड़े एक नगर वजाई था की एक बात बने अपना हंस प्रेमी बिठाई सुनी था वार वार का साथ यारे नाम 999 हस्ती घोड़ा रो अंतन पार राजा हिमाचल शिकार संभरिया तो पड़ी नगारी रिगार तेरा प्रेमी जिके भी था नगरी रहवासी सजा आने हुए नगरी में हाजिर थे आई नगार खड़े बजायो के भाई की है तो क्यों राजा हिमाचल शिकार संभरिया शिकार तो जाई था तो यहाँ की करे दे अपरा हस्ती हेमर जी के बेटा सारे सजे तैयार करे हथियार खड़े रवाना थाई तो वे जे दिसना रवाना थाई जी के दिसना बड़ो सेबू आपरे योग में बैठलो आपे धोनी लगाई जी के बन में तो वे बनरे में ना जीवड़ा जी के आता रातल हलनी आता या जिको भी जीव आता हुआ तो ये शिव भगवान ने आशीष मरा लेती के भाई ये बनरे महीना प्या मरो करो प्या एवाना कोई मरण वालो कोनी है नहीं तो वेरी आशीष मरा लेती हुए दे तो राजा हिमाचल की करे अकेले जाए हुए सागी बनरे महीना पुगाई हुए अंत की करे दे यहाँ डेरो रखे हुए कि अंत के है भाई निकरो जिके ना जेड़ो शिकार अथाए वाप रो कर आए तो जदे जीवड़ा जिको था उन्हें खबर पाई गई तो अपराधी ये नगरी में पुजी आ जाई तो हरणिया जिको भी था हुआ केड़ा नमने सा भजे जाए शिव भगवान अट पैची था कि एक वो ना दां दई था अपना हंस प्रेम बिठाई से है जेका वार वार का सात प्यार है ना शेबू तेरे शरणे आया री ओठ विरत राखो तो प्राण उबारो हमारा क्या महाराज दया करो ये तो बन में अलग केड़ा एक अपराधी आया है जिको असान जब प्राण विंदे जाएगा ए मेहरबानी करे असान बचाओ तो बैठा बैठा है केड़ा नमने सब भोड़े शेबू अंतर ध्यान करे हो के भाई केड़ा कौन है जिको मांझ नगरी में अपराध करे तो ये धुड़ी था बैठा बैठा दिखो तो तमाम एक राजा के नगरी जो को नगरी में कोई मानू रहे एक बजु को शिकार से ना आयो है तो ये की करे ना एकदम केड़न ने सा चंदा सूरज सजा एक काबू करे तो जिके में या ना कोई घेड़ो का न थका निकले ना सके तो की एक बात बने अपन हंस प्रेमी बैठा ये सुनी रहा वार वार का हाथ यार नाम दान वार मत Thank you. क्या चंदा सूरज कम दड़िया, 900 नदियां 900,000 तारा कम दड़िया, साते सायर कम दड़िया, तो ऐसा हुआ धंधुकारा। तो चंद्रमा सूरज सजा एक पर बंद करया ते एड़ी धंधुकार थई जे के मियां ना कोई घटी न सुजे तो का आया उन कीन जाऊं। तो इत याना गच टाइम गुजरे देखा ने के भाई ये चक्कर थयो केड़ो न की है। ता वे नगरी मिटे साधु भी था के तो आपा जेड़ा भी था तो साधु जी को था उआ देखा ने के भाई ते जरूर कोई अवतारी देवता या कोई चक्कर है जे के मिज मने तो ये सजो कम ठाणो थयो है। तो ये के भाई आई करो ये नगरी मिज फापा दियो किथे मन को एड़ो मिले जाए अपन साधु संतिया बीजो तो वेरा पूछा की है केड़ो चक्कर है। ता एक साधु तो वो की करा ना जात जे कदी जाए जांचे तो शिव भगवान बैठो आपरी धोनी लगाए भोड़ो मने अलग है अलग तुम्हारी गगवाडो छलियारो ढेग थियो गे इतरी ता के भाई इचरा जी को ए सजो येज में जे ओ वेदांतरी तो वे ने इती खबर होती तो भाई अवतारी देवता जी को जरूर अवतार ली सी अन वार जरूर पालनो तो थी सही थी सही। तो इतने अगले वापस आयो है राजा से बात करें तो कहें भाई बीजो तो कोई को नहीं पर ये मैं एक योगी अवधूत बैठो है मिना शक लगे तो वही जी शिव शंकर भगवान है जी को अवतार ले तां जे घरे किन्या जी को है पार्वती उरो नियारो लेख है जी को पालनो थी सही कोई जे उरे करे आपी नगरी में अपराध करयो है हले उए ता माफी लिया शरण पांच को आपाना घरा बेड़ा करे। तो इतने राजा जी को तो वे भी मरते जुरते दिखाने के बीजे घटी है को निकाई अरे वो जो थे वह भेड़ो रवानो अगले सजा जा शिव शंकर भगवान वट पूजी था केड़ा नमने का अर्ज करी था जो शिव भगवान सुने अपना हंस प्रेम बैठाई सुनी था है जे का वार वार का धनी साहब रे ना शंभू तेरे शरणे आया री ओठ विर्त राखो तो पानी पिलाओ माना कान लगा महाराज असा का गलती थई हो माफ करो ए असी तो वाजे शरण आया हूं ए मेहरबानी करे वाट जे पानी होए तो सन पियाड़ो असी सता दियारा भूख्या तरसिया। तो शिव भगवान कान लगो बोड़ो शंभू के भाई देओ खबर हूं इत बनरे मैं बैठा मीट एक सिल्यार होई जी ढिग गए बाकी बीजो का शे कोनी मीट काए पानी तो के महाराज ही न करो असा दे अलग केड़ो चक्कर थियो जको असन घटी को सुजे पछा घरे जाऊं
के नमो घरे जरा
तो यत को करो या लोटो एड़ो पानी रो ही जातो हुए थे कहले भाई यार ऊपर इतो घणो कहो था तो है ई करो मीठ पानी इतो है क्या मानू ना पियाड़ीस अबा में जको पिए तो नगरी रा जको रहवासी हता कहनी में के जिकर खाऊ बाजरी उरी भरा आज तो वे राजा रा जको सजा वे जी नगरी में रात लवे कहन भाई असा राजा जको ये न तैयार ते बाकी असी जको छोटा तो कहन आवां बर्तन भी जो हो तो खणो जे न तो पछे बुक झलो। तो यार बर्तन भी जो हो न तनी की करे दे बुक झल्या ने राजा तो वे में पानी उहे जेके लोटा मुंहिंजा पीअण लॻो, राजा पीए गयो त सॼी नगरी जा जेको बि प्रेमी हुआ सॼा पाणी पीए गया। ऐं उहा पाणी मां जेको हेठो जुड़ियो उहे मुंहिंजे वारा जेको बि सुवारी हती हाथी हेमर जेको सॼा उहे पीए विया। हिते ईअं न पक अथई त की भाई जेको चकर करियल आहे इहे जो आहे। उहे टाइम पगे पयाई की महाराज है महिरबानी कर, असीं अहिड़ो खोटो कमु असांजी पूरी ज़िंदगी में को कराए, महिरबानी कर असां पछा घरे पुॼा जाओ है। बाकी अग तरल अपराध अड़ो मुकर कदे तो भोड़ सेबू या ना इजाजत दिना त चंदा सूरज खोलिया, नव लख तारा खोलिया, साते सायर खोलिया तो या ना इजाजत मिली है। ऐं यार अंधेरो जेको तो मिटियो है ऐं हकले वापसि रवाना थिया आहीं। उहे टाइम त चंदू संभल रावड़ी घरे हिमाचल नार त चंदू भा त तो उहे न हिते सॼी ख़बर अथई त अवतारी जेको आहे पार्वती जेको अवतार ले आई आहे राजा हिमाचल जे घरे। त उहो कह थो कह चंदू संभल रावड़ी घरे हिमाचल नार यार अवतार तो उहे टाइम चंदू भाट कयो है राजा ने के भाई ए अवतारी है यार लेख है यार जरूर पहनु थी से आप हीणा इता सजा आयल करेल वड़ी बिसरा भेड़ा कोनी थे ए यार सगाई करेला। राजा के भाई ए इतु बैठो है के सिलारो ढिग करे अब्दू ये ना मां जी किने हु की दईस।
हां राजा
हूं राजा चंद हीणा त कोई को तो कानी घरे हला पछे जानसा। जॾहिं घरे आयो उहे टाइम की करां त ब्राह्मण हतो उहे न नारे ॾेको ॾिना त ऐं उहे घोड़ियो हिकु मिड़ी ठीकु ठाकु हतो चंद है त न टिन ॾिसां चूटे चौथी इहे ॾिस मुंहिंजा जेके ॾिस बीठो बाक़ी टिन ॾिसां त न चूटई ईअं में फिरे जिथे बि राजा ई घर सुठो होए उहे मुंहिंजे नारे ॾे आहे। त ब्राह्मण की करां त खणे रवानो थियो आहे त उमान ते उहा जी रिया थी जेको कूड़ उहे झालू थाए जावर जोगेश्वर जॾहिं जाए तॾहिं थोरो पासो ॾेई
मटा ॾेई
त हिते पार्वती जेको थी उहा ॾिठां थी कंहिंजी ब्राह्मण टिन ॾिसां फिरिया चौथी ॾिसण जाए पियो पर इहे न पुछे हूं बि छॾां। त कहिड़े नमूने सां पार्वती ब्राह्मण न बात करे थी ब्राह्मण सुणे आपण हस प्रेम वेठा ई सुणे वार वार कां छा प्यार आहे नाम शाबाश लड़ाई बांधू मारे किणरो लेख लियो ब्राह्मण तो किणरे ॾिसा न जा के ब्राह्मण ती केरो लेख लियो है तू अचती चाहे ताजो घोड़ी छको एक मारी है की जाही तो की है तो एक तो बात करे के मेरा नाम ने था राजा जी को नारे ना ने के माजे घर किना है वे सगाई रेला के कोई सुठो राजा ही घर जी को है वे ज में नारे दिया इन दिशा फिर आयो कोई झालू थे को तो चौथी दिसी यह ज ना जाऊं दो तो पार्वती कान लगी है ब्राह्मण तू ए ताज सजी उम्र पे हलीस तो हाई नारे रो तो केड़ा नाम ने सा पार्वती ब्राह्मण ना बात करे ब्राह्मण सुने अपना हंस प्रेम दिखाई सुन
है
नाम मिलन तो क्या है यार जाऊं तो पर ये फासो दे जरूर जाई से तो अगले रवान थे जदे शिव शंकर भगवान ने गाड़ी ना जदे नगरी ना भेजो क्यों है वे टाइम डोकर लिखा है क्या ना हमरा मते तो जा जे मते क्यों तो धक्का जाए खास है तो फायदो को नहीं तभी की करें आप रा फिरेश्ता जी को एड़ा मोकले में क्या ना यकदम हुए ना जले तो शाह जी को हुए जना दिया अंजे न तो बस इतना खत्म कर साहे तो साई ये ना फ्रेस्ता एड़ा फिर आ जाई कहंदा भाई देख और किन जाई दो तो कहड़ा नमने से राजा हिमाचल ले घरे नारे किन्या है उरो लेख लियो है मैं ले जाऊं गयो कहंदा कित जाई तो कहंदा जाचा दो राजा ही घर को एड़ो कहंदा मने सुठे घर के राजा ही मिली आई कहंदा भाई हां ही उमान त कहंदा भोड़ा सेंभुरी जी को डोकरो कहंदा लिखी तो वक्त ही जोग कर बैठो है ते ये नारे ला करे हां इस मात करे उए जना जाई दे जे ना दई तो तिना असी खत्म ना करा ब्राह्मण क्या था जुड़ो ना तो कहीं को नहीं मी क्या था मरे की रिटो क्या था परो जाए तो दिया है मरता जिरता बेचारो डैडी हैं ले तो जाए तो वेजो क्या हुआ टाइम शिव भगवान आपरी धुनी में बैठो खबर नहीं को चार अल्ले केड़ा पे राग करे तो ये तो ये अब दूत देखे क्या दे भले ये उम्र की अन्या क्या है पढ़ जिस है तो कह रहा नमने से ब्राह्मण की विचार करे तो अपना हंस प्रेम बैठाई सुन ला है जगह वार वार का सत्यार है नाम सत्यार
I'm not afraid of the dark.
दूसरो डोकरो अज मरे का प्रभात कोयल जैसो काचड़ो गाय मदरियरी बाग क्यासी वर्ष रो डोकरो अज मरे का सुबुरो ए अन्या ए पणज से अन वळे राग केड़ा पियो करे खबर न गुजार तो अगले जा शिव भगवान ने पासे में पगो है ते आपरो राग पियो करे धुन में लगो पियो ए पासे रे के दे गोड़ियो झले भीचे रहयो तो इत जदी शिव भगवान ने पल खुलियो वो टाइम जांचे तो ब्राह्मण बीठो है भाई दे खबर तू कौन तो के हूं ब्राह्मण पछे के दे इत की आयो कंदे अड़े ने मने सा राजा हिमाचल ले घरे किन्या है पार्वती उरो कहीं दा लेख है शिव भगवान सिंह जी को ये बन में रह तो उरे ला नारे ले आयो ए उरे सगाई ला तो इत बैठा बैठा जी को उठ्यो है नाच करन लगो मटकू करन लगो के भाई मां जो यहां ते आयो है तो इत ब्राह्मण दिठा के कहले भले कहले मरण नी कंदी ते हीना खुशी की थई है ये ना तो ये की करंदा बीजो कयो थातो कने जी को सिल्या पई थी खणे आपरे बदन मते भूसिया ते बीजो ब्राह्मण हतो उ मते छिंटिया ने जो घरे ओळखी न पछो कहंदा भाई ब्राह्मण कहंदा भाई करी की तो कहंदा भाई खुशी है मां जी मां यहां थे उर करे कहंदा गुलाल छिटा तो ए बीजा कहंदा मां प्रेमी आसी आसी टिके छ में कहंदा किन्ना एड़ो करा जो घरे न ओळखी तो ए मटकू है मेरा में नेठे ठको है तनी जाए बैठो है ब्राह्मण इत कहंदा भाई है ये तू हाथ कदाऊ पर केड़ा नमने सा तो इत ब्राह्मण बैठो तो गत तई मोड़ो मोड़ो उठ्यो है कहंदा भाई केन कहंदा भाई हूं तो मैं जाऊं तो कहंदा जाई ही की तो बेस के इतना हूं अन्या कहंदा रसोई खाराई सु वेखा पछ रसोई जिमाई सु वेखा पछ दान पुण्य करी ब्राह्मण कहंदा भले ये ए तो कहीं को नहीं पुलियार का सा बीजो केड़ो दान पुण्य कर सबे
अन्या को उड़ाल दे
अगे कहंदा एक छारी में भरया अंदर वड़े बिसरो कहंदा अन्या को रहेला अन्या रहेला तोई केड़ी होय थयो तो ब्राह्मण बचे तो शिव भगवान दिठा ने कहंदा ए समझे को तो नहीं ए
येर मन में शक खत्म थी
को तो येर मन में जी को संख्या जाय को थी वर करे कहंदा है ये ना रसोई जिमा तो ये की करंदा एकदम आपरी कड़ासी 32 एक भोजन तैयार थे येर ब्राह्मण नाने हाजिर थे आए हुए टाइम भोजन देखे दिठा ने ये ने विश्वास थे कुछ कहंदा वदे कि ना दे की कि नहीं कहंदा जुड़से जरूर कुछ जुड़सा जी को ये 15 महीना अले काए भोजन तैयार थे आई ये रसोई करे हमें रसोई करे रहे हुए टाइम कान लगे महाराज हमें हूं जाइस
हमें मोकल लो
क्या दारू करो जाइस तो क्या होए तो उठे एक अंगारा ने पत्थर नेड़ा एक प्यावे गच क्या हाई दान पुण्य तीला क्या ना खड़े जा क्या भाई अंगारा ना पत्रा ना क्या की कराई ने घड़े पे आई तो इतने ये दिखा ना क्या समझे को तो नहीं तनी ये ना पत्थर जी को ता हुआ मुझे सच्चा मोती साहिल ना ले तनी ब्राह्मण वेजो थे ओ क्या है खड़ी से क्या है तो घना है खड़ी से क्या है दडियो माजे के अबरो को हरु पर ठीक है क्या तो ये महाराज ने कह दे बुक तो डो की
महाराज ने
लालच तो डो की तो ये एड़ो खड़ियो बजा जो एको पासो खणा है बीजो पासो खजे ना तो भोड़ा सेंबू रिठा ना क्या भाई ये तो इत ये उम्र पूरी थे जा सा या निको परो किसके इतरो इतो सा तदी
मछिंदा पानी रान मोरा दादा जोर में बिना उपले ना गड़ो जा
तदी क्या दा है ई कर ब्राह्मण ने क्या दा क्या तीरा जे नितो खजे तो तीरा खजे तो खणे जा बाकी बीजो हूं क्या पण जन आयो तदी क्या दा खड़े आइस तीला महाराज इतन के भ ए सुठी सलाह दे दो क्या हीना ढो तो करा या पछे भी ले आस तदी ये की करा खड़ियो हलको करे रखा है घोड़ी है त अकेले आने पुगो पछो और राजा राम राम करे राजा के भाई दे खबर नारेड़ केना नु कितनो तो के भाई बीजो कोई रे झालू थे ना तनी उहे जने दे आयो जको बन रे मेरा बैठो आप जाची आयो दाओ चल भाई ती सुठो को करे पर है के ताज मर्जी पर के उहे ना हूं तो मां जी ती किना दे को नहीं तैत घोड़ा सेंबू रिठा के ए तो राजा जी को बदले बैठो है
ਡਠ ਲਗੋ ਪਿਆ ਤਨੀ ਕੀ ਕਰਾਂਦਾ ਐੜਾ ਇੱਕ ਪ੍ਰੇਸ਼ਤਾ ਮੋਕਲਿਆ ਨੇ ਰਾਜਾ ਨਾਣੇ ਫਿਰਿਆ ਲੈ ਕਹਿੰਦਾ ਭਾਈ ਇਹ ਲਗਨ ਦਿਨਾਂ ਦਾ ਸ਼ਿਵ ਭਗਵਾਨ ਇਹ ਤਾਂ ਕਿੰਨਾ ਮੰਨਿਆ ਹਾਰੂ ਵੀਆਂ ਵੇਚਣੋ ਹੈ ਕਿੰਨਾ ਜੀ ਕੋ ਤਾਂ ਪਾਲਣਾ ਨਹੀਂ ਹੈ ਜੇ ਨਾ ਤਾਂ ਪਛੇ ਤੈਨੂੰ ਤਾਜ ਖੈਰ ਕੋਈ ਕਿਆ ਤਾਂ ਮੀਂਹ ਮਰੇ ਕੀ ਟੋਕੇ ਜਾਏ ਪਿੱਛੇ ਉਹ ਪਰੀ ਤਾਂ ਪਲਣਾ ਡਿਆ ਕਹਿੰਦਾ ਜਾਨ ਕਰੇ ਆਇਆ ਉਹ ਠਾਇਓ ਤਾਂ ਸ਼ਿਵ ਭਗਵਾਨ ਕੀ ਕਰਾਂ ਆਪਣੋ ਯੋਗ ਲੈ ਛਾ ਮਹੀਨਾ ਬੈਸੇ ਰਹੇ ਤਾਂ ਯੋਗ ਬੈਠਾ ਤਾਂ ਬੈਠਾ ਤੋ ਜਿਕੇ ਟਾਈਮ ਪਹਿਲੇ ਰੋ ਰਾਤ ਆਈ ਉਹ ਜੇ ਸ਼ਾਮ ਰੋ ਯਾਰ ਪਲ ਖੁੱਲੀ ਕਹਿੰਦਾ ਬੱਲੇ ਹੂੰ ਅਜਾ ਇੱਥੇ ਬੈਠੋ ਮਾਂ ਜੋ ਅੱਜ ਕਹਿੰਦਾ ਪਹਿਲੇ ਰੋ ਨਹੀਂ ਲੱਗੋ ਪਿਓ ਤਾਂ ਉਹ ਰਾਜਾ ਹਿਮਾਚਲ ਜੀ ਕੋ ਸੁੱਟਾ ਇੱਕ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਠਾਇਆ ਨੇ ਕਹਿੰਦਾ ਭਾਈ ਅਵਤਾਰੀ ਵਾਲੇ ਕਿਹੜਾ ਨਮਨੇ ਸਾਂਸ ਹੈ ਕਿਹੜਾ ਜਾਨੀ ਆਸੀ ਖਬਰ ਹੈ ਕੋਨੀ ਤਾਂ ਇਹ ਕੀ ਕਰਾਂਦਾ ਨਾਡੀ ਆਪਰੋ ਬੀਟੋ ਤੋ ਕਰਾਂਦਾ ਨਾਡੀ ਨਾ ਤਿਆਰ ਕਹਿੰਦਾ ਹਲ ਪਰੋਂ ਪਰੋਂ ਕਹਿੰਦਾ ਭਾਈ ਮੀ ਇਟਾ ਜਿਹੜਾ ਹਲਾ ਜੇ ਤੋੜੋ ਹਲਾ ਪਿਓ ਤੋ ਕਹਿੰਦਾ ਵਿੱਚ ਟਿਪੜੇ ਲਥੋ ਹੇਠੋ ਰੱਖਿਆ ਨਾਡੀ ਨਾ ਪੁੱਟਾਂ ਦਾ ਵਟੇ ਤੋ ਕਢੇ ਰਾਜਾ ਹਿਮਾਚਲ ਨਗਰੀ ਜੀ ਕੋ ਮਟੇ ਪਰੋ ਗਿਓ ਤੋ ਹਿੱਤ ਨਾਡੀ ਕਹਿੰਦਾ ਭਾਈ ਇਹ ਨਗਰੀ ਦਾ ਵੀ ਮਟੇ ਪਿਆ ਹਲਾ ਤੋ ਕਹਿੰਦਾ ਕਈ ਉਹਨੇ ਪਛਾ ਲਾ ਉਹ ਜਾਨ ਵੀ ਜੀ ਕੋ ਭੁੱਲ ਪੈ ਦੀ ਨੂੰ ਤਦੋ ਕੀ ਪਿਓੜੀ ਚਾਹੋ ਤੈ ਅਗਲੇ ਆਇਆ ਉੱਥੋਂ ਜਦੋਂ ਸ਼ਿਵ ਭਗਵਾਨ ਪੁੱਗੋ ਹੈ ਤੋ ਛਿੰਨੂ ਇੱਕ ਵਿਆਪੀ ਸਿੰਗਾਰਿਓ ਪਿਓ ਹੈ ਛਮੀਆਂ ਨੂੰ ਲਗੋ ਪਿਓ ਤਦੇ ਉਹ ਕੀ ਕਰਾਂਦਾ ਉਹ ਘਟਰੀ ਮੱਥੇ ਨਾਡੀਆਂ ਨਾ ਬਧਿਆ ਤੈ ਆਪ ਉਹ ਪੂਰੇ ਵਿੱਚ ਸੈਂਟਰ ਬੜੀ ਦਾੜੀ ਵਿਛਾਏ ਨੇ ਬੈਸੇ ਰਹੇ ਤਾਂ ਇੱਥੇ ਰਾਜਾ ਹਿਮਾਚਲ ਦਾ ਕਾਮੀ ਆਇਆ ਕਹਿੰਦੇ ਭਾਈ ਦੇਖ ਬਸ ਤੂੰ ਕੌਣ ਹੈ ਕਹਾਂ ਆਇਓ ਇਹ ਮਾਟਕਰ ਜਾ ਸੁਬੂਰ ਆਏ ਤੇ ਪਾਰੋ ਤੇਰੀ ਜਾਨ ਆਸ ਅੱਜ ਪਰਣ ਜਿਸ ਸੁਬੂਰ ਤੇ ਨਾ ਦਾਨ ਦੇਸਾਂ ਕਹਿੰਦੇ ਕਾਲਾ ਵਾਤੇ ਕਿਹੜੇ ਪਿਆ ਕਰੋ ਪਾਰਵਤੀ ਤੇ ਕਹਿੰਦੇ ਉਹ ਪਰਣ ਜਿਸ ਕਹਿੰਦੇ ਇਹ ਡੋਕਰੋ ਕਾਲੋ ਵਾਲੇ ਕਿਹੜੇ ਵਾਤੇ ਕਰੇ ਖਬਰ ਤੋ ਕਿਹੜਾ ਨੁਮਨੇ ਸਾ ਉਹ ਕਾਮੀ ਜੀ ਕੋ ਆਇਆ ਪੁੱਛੀ ਤਾ ਸ਼ਿਵ ਭਗਵਾਨ ਨਾ ਤਾਂ ਕੌਣ ਇਹਨ ਕਹਾਂ ਆਇਓ ਪਾਰਵਤੀ ਕਾਲੋ ਹੈ ਕੀ ਕਰੋ ਕਕਰਾ ਤਿਆਰ ਕਰੇ ਥੋ ਨਗਰੀ ਨਾ ਲੁਕ ਦੇ ਦੋ ਆਯੋ بو سکھ وجایو چرت بنایو جا ہیک مت کھاؤ امیا ساڑی دوجو سب نہ کھاؤ تو یہ بیٹھا بیٹھا کی کرو ایک بھٹواری ایڑی فوج تیار کری ہے جکو جکو وہ نگری میں جکو مانو ہیٹ پگ رکھے تے ٹھکا بھٹو تو یہاں سے ایڑی حالت تھئی ہے ات دائیں کرن لگا کہ بھائی یہ چکر چھو کین کیڑے نمنے سا تھیو ہے تا ات پارتی جکو تھی وہ ڈٹھا دی کہن دی سجو کم یہ جرو ہے یہ نہ اوڑکی کو تھا وہ ٹائم پارتی نہ موکلیاں دی کہن تو جا وہ نہ کہا جا مہربانی کرے تا چڑت جکو بند کر اتنا اوڑکی کو تھا اوڑ کرے یہ غلطی تھئی ہے معافی دے تو امیاوتی جدی اٹھائیے مہاراج نہ کان لگی ہاتھ جوڑ کرے کہ مہاراج اوان اوڑکیاں تے کونی اوڑ کرے اوان جی چھیڑ کریاں تے مہربانی کرے اپری چڑت بند کرو تو یہ کہندا بھائی چڑت تو کیڑا نمنے سے بند کرا ماں ناڈیو جی کو تو اوے نے کٹیاں دے منا ککرا ہنیاں دے کہندا بھائی اوڑکیاں تے کونی اوڑ اوی ویسے ایڑا ج میں جایا ہن کی اوان اوڑکی سپا ایک جوگی تھے جی بین راجا آئی تھا پرن جن تدی کی کہندا جو یہ اپری بھٹواری فوج اتی ہٹائے تے شوکار ہانے جائے بیٹھا ہے نگری را مانو جی کے دا سجا کہ بھائی ہے ہی کرو کہ جان تی کھپے ان کو بھی جو کہیں کو نہیں گبیاں ویڑے کہ ان دیو گے ہتھ گڈا اے بٹو چھڈیا نہ بلا ہے نو کہ کونجا بھرے بیٹھو ہے مہربانی کرو یہ مت گڈاؤ تو اے تھامیا کان لگی ہے کہ مہاراج جانی کھپی تو کہ جانی کتا کھپی کہ جان ہمیشہ ریت رشم تھے تھی تو وہ بین راجا آوی جڑا بین راجا ہوئی تو اڑا تھے آو موڑ بدے اپرا جانی لے آو اے اوہ کھا پچھے ہیں آوی ایڑا روپ میں آنے بیسے رہا ہوا وانا کی اور کھان پہ اے راجا ہماجل یہ مت سارے دنیا جی کو کی کہا سکا سے دیکھو راجا ہماجل لو جو آئی تو اتکیڑا نمنے سا بڑو سیمبو بیٹھو بیٹھو ایک جانی منگا تھو کی ایک جانی آئی تھا اپنا ہنس پریم بیٹھائی سنے دھنی صاحب رہ نام دھنکار گھڑائی نا واہ گھڑائی جانی آیا نولک تارا جانی آیا پانچے پادو جانی آیا شری کرشن جانی آیا رام لچمن جانی آیا ہنومان جانی آیا برما وشنو جانی آیا تو گنیش دے جانی آیا اتا سجا جانی جی کو آنے پگائی اتھ تو کان لگا بھائی ہے تو ماں جا جانی آیا ہے جی کو ریت رسم ہے وہی جی کرو تو ساسو جی کو تھاڑ بھی جو ٹھائے کرے تیار تھے اے کیانی ہے بین راجا آسی تو وہ نا روکیس تو بین راجا کی کران دے اتھ دس ایک نانگ پر ناکے گلے میں جن کنا میں ایک وڈا کمڈڑ پر ہنے کھلڑ پر پیرے سیدھو اکلے جائے تورن دے بیٹو ہے تا دا ساسو جدی آئی ہے تو تھار کھنے تو دہی لیلار تے نانی وٹ وات جدی اگو کریا نی وٹ نظر پگی ہے تو تو جھولی پیا کند وی خبر نہ کوئی تا نہ تے چھڈیا نی کہاں تھی مر ہے جگہ دھرتی ہوں تو کو پیرو گا کہندی تھو کی کہندی اگو ہت کرا اوے ٹائم میں نہ کھائیں ایڑو کم اپا دے گو اے تو سگی ساسو جی کو نہ پیرو کہے تو بیجی ہکڑ مت سور جی کو جائے وہ بلائی میں اتنا کہے اے بین راجا اوت بیٹھو ہے اے ساسو تے جائے بیسے رہی ٹوڑا ٹوڑا تھی اے پیرو کی نہ تے تو بڑا سمو کہندے بھائی کہندے جے ریت رسم کرتا ہو تو کرو اے جے نہ تے پچھے وڑے کہندے میں نہ جواب دیو ہے جواب کی نہیں ہوئے نے جے کو مس ہوا رات نہیں کریا
بھٹوڑا دیتا کو کریا
تو ہت پارتی کہندی کہندی ہے ای کر پا مارتی نہ کہندی جا تو وے نہ جائے کا کہ مہاراج اپرو جے کو ویس جے کو اے سجو چھڈو اے اوانے بوٹھڑو لگے تو اے مہربانی کرے جے کو بین راجا ویس کرے تو اوہی جی کرو تے پچھے اوان جو ریت رسم کرن تو اماوتی سہل جے کو تے سجے آنے اوت پگے کیڑے نمنے سا ہر جس گائی اے شیو بھگوان نہ کیڑے نمنے سا کہیں دا تاجا وستر جی کو اتنا خراب لگی تھا اے مہربانی کرے اتار تو شیو بھگوان نے سنے تو اپنا ہنس پرے بیٹھائی سنیا اے جے کا وار وار کا دھنی صاحب رے نام شاہ بسرنگ سرتیا نا
Oh, तो कान लगे पागारा कड़वा लाडा परेरा लाओ बखमल मोजरी पेरो ए हिमाचल रो घर वडेरो चित्या मत कर करो के मेहरबानी करे ए हिमाचल राजा है ए मानु जी को ये न सवारे टॉक्सी का से हालत देख रहा राजा हिमाचल जाई ए मेहरबानी करो ई म करो ए बखमल मोजरी को सुठी पेरो ए आवाना भूंडो लगे क्या दे तो वस्त्र है के को छदानी कुल क्या मिना भला पे लगी बच्चा के मिर्गारी खल लाडा परेरी लाओ रेशम रो बागो पेरो हिमाचल लो घर वडेरो चित्या मत कर करो क्या मैं हूँ तो एक वस्त्र को चढ़ाने पचा क्या गलेरा वासंग लाडा परेरा लाओ सोनेरी कांठी बांधो क्या मैं बीजो ते खैर कनारा कमजड़ लाडा परेरा लाओ सोनेरे मुर्के बीड़ो मथेरो मुगट लाडा परेरो लाओ तो 20 रंग पाग झुकाओ क्या तो बीजो ते खैर यहाँ में एक वस्त्र को चढ़ानी है अवन हजे पढ़ाई देनी हो तो दियो निदान मोकल लियो अपनो क्या है अपनो व्यती अट गए के दे खबर है ये न केड़े न हमने से ये वस्त्र छदाऊ तो कहन है ही करो ये मत टोक करो जाए क्या चढ़ियो समझे कहीं को तो निको तो पैर सगे निको बीजो ये सगो साड़ो जिको तेड़े आओ तो ये न पैर देखाड़े ई टोक करो के पछे जे आई रीस तो छर से तानी कोनी छदे तो बड़े भी केड़े न हमने साकले आने सैले जिको ये मत है हर जस गाय थे अपना हंस प्रेम बिठाई सुनी ना
Thank you.
لگا کیا بخمل جڑے وا سمجھا کو ساڑو تیڑیا تو منا پیرے وتاڑے دنا دے دندڑ خبر کو چار جانچے تے بخمل موجڑی لگی پئی ہے ات کہندے ہے آیو ڈاکے تے کہندے وارو کرو تو کہ ریشم رو باگھو لاڈو پیرے نہیں جانے تیڑو سگو ساڑو تے پیرے وتاڑے تو یہ نہ جی کہتا ہے یہ نہ کوپ تھیتیا ہے تو اپرو دنا دندڑ جانچے تے ریشم رو وگو لگو پیو خبر کو چار ہے صحیح پیو ہے بالکل تو کہ سونری کٹھی لاڈو باندھے نہیں جانے کیڑو سگو ساڑو تے بندے وٹھاڑے یہ کہ ناگ نا کہ کند میے نے کیڑی کیڑے سونری کٹھے تادی دینا ڈوکا دندن تو ناگ بھی جالے کین گیا جے کدی جانچی تے سونری کٹھی الی کیڑی ایک بدھی پئی ہے پچا کہ کنا سونری مرکے لاڈو بیڑے نے جانے یہ نے کہ کیڑی کرے تا تا جو کم دڑ ناکے بیٹھو کنا میں
پاپڑ
پاپڑ
سدائی پلیار دے
سدائی پلیار دے بیٹھو تو ایتے یہ نے جی کہا تے اپرا وستر جی کو تو سجا چھڈیا تے کنا میں جاتی نے سونے رے مرکے لگے وی خبر نہیں پچا مٹھار مگٹھ لاڈو باندھے نہیں جانے کہ پاگ یہ نے کیڑی کی بدی یہ رے سدائی مٹھار ہر تھیل مولاٹو
لنگ تھیل
مٹھاری بدی ہوے وہ تم دینا ڈوکرا دندون جی کو مٿي جاچي کي بيس رنگ هڪ پاگ مٿي ته لڳي پئي ۽ 16 ورس ڪنچن ٿياڻي بيجي رهيو چاند هي صحيح آيو هي يا نه پرو کو تڏي ڏوڪري هاي هي صحيح نه پرو کيا دي هي ۽ پرو کي رهي هي اهو ٽائم ڪهڙا نمني سان هڪ ڦوٽاڻا گائي تي سهلي ۽ آپڻا هس پريم بيٺائي سني ڪيو
جاري
اي جي کان وار وار کان ساتيا ر نام شاباش شاباش رنگ سرتيا نا لاپسی ਖਾਇਆ ਜਾਨੀ ਤੂੰ ਹੇ ਕੇ ਲਿਆ ਕੁੱਲ ਹੇਕ ਤੀ ਜਿਹੜਾ ਆਪ ਦੁੱਧ ਲਿਆ ਹੋਈ ਜੋਗੇ ਸਰੋੜਾ ਚ ਲਿਆ ਹੋਈ ਤੋਏ ਫੋਟਾਣਾ ਜਾਂ ਦੇਖ ਕਰੇ ਇਹ ਨਾ ਹੈ ਵਾਪਸੀ ਆਣੇ ਵਧਾਏ ਛਿਨੇ ਵੀ ਛੱਡਿਆ ਤੇ ਤਈਆਂ ਰਸੋਈ ਜੀ ਕੋ ਜਾਨੀ ਆਰੀ ਠਹਿ ਲਤੀ ਖਣੀ ਆਣੇ ਹਾਜ਼ਰ ਕਰਿਆ ਤੇ ਤੋ ਭੀਮੂ ਬੈਠੋ ਹੈ ਕੇ ਅਜ ਪਰੋ ਹਰਿਓਮ ਕਰਿਆ ਕਹਿੰਦੇ ਭਾਈ ਦੇਹ ਕਬਰ ਕੀ ਤੋ ਤੋ ਕੀ ਸਹੀ ਹੈ ਰਸੋਈ ਕੁਲਾਰੀ ਟਾਈ ਦੀ ਇਹੋ ਖਾਇ ਰੋ ਤੋ ਕਹਿੰਦੇ ਐਂ ਕਰ ਵੜੇ ਬਿਸਰੀ ਤਿਆਰ ਕਰਾਓ ਤਨੀ ਵੜੇ ਬਿਸਰੀ ਜਦੀ ਰਸੋਈ ਤਿਆਰ ਕਰਿਆ ਦੇ ਉਹ ਟਾਈਮ ਰਿਧੀ ਸਿਧੀ ਰੋ ਆਗੇ ਵਾਣ ਜੀ ਕੋ ਤੋ ਉਹ ਜਨਾ ਛੱਡਿਆ ਦੇ ਹੈ ਜੀ ਕੇ ਰਸੋਈ ਉਹ ਨਾ ਪੂਰੀ ਕਰੀਏ ਹੈ ਖਾਰਾਈ ਹੈ ਉਹ ਕਾ ਪਛੇ ਜਾ ਚੋਰੀ ਰੋ ਟਾਈਮ ਥਿਓ ਹੈ ਤਾਂ ਉਹ ਟਾਈਮ ਇਹ ਆਪਰੇ ਹਿਸਾਬ ਸੇ ਰਾਜਾ ਹੀ ਚੋਰੀ ਜੀ ਕੋ ਖੋਈ ਹਤੀ ਬੜੇ ਸੈਂਬੂਰੋ ਉਥ ਵਾਸ ਪੂਜਣ ਕਾ ਪਛੇ ਕਿਹੜੇ ਨਮਨੇ ਸਾਂ ਕੀ ਇੱਕ ਚੋਰੀ ਬਣੀ ਆਪ ਆਪਣਾ ਹੱਸ ਪ੍ਰੇਮੀ ਬਿਠਾਈ ਸੁਣੀਦਾ
ਐਹੋ ਜਾਣੀ
ਐ ਜੇ ਕਾ ਵਾਰ ਵਾਰ ਕਾ ਸਾਤਿਆਂ ਰੇ ਨਾਮ ਸ਼ਾਬਾਸ਼ ਰੰਗ ਘੜਾਈ ਨਾਮ ਇਹ ਸੁਣੀ ਚੋਰੀ ਬਣਾਈ ਮੋਤੀ ਦੇ ਚੂਕ ਪੂਰਾਇਆ ਸ਼ਿਵ ਪਾਰਵਤੀ ਹਥੜੇ ਬੋ ਜੋੜਿਓ ਤੇ ਬ੍ਰਹਮਾ ਵੇਦ ਬਣਾਇਆ ਸ਼ਿਵ ਪਾਰਵਤੀ ਹਥੜੇ ਬੋ ਜੋੜੇ ਚੋਰੀ ਫਿਰੇ ਫਾਰਕ ਥਿਆਈ ਅਣੇ ਆਪਣੇ ਆਪਣੇ ਅਜੇ ਪੁਗਾਈ ਤੋ ਆਕਰਮੀ ਚੰਦੂ ਬਾਦ ਜੀ ਕੋ ਤੋ ਉਹ ਕੀ ਇੱਕ ਮਹਿਮਾ ਗਾਈ ਹੈ ਸ਼ਿਵ ਭਗਵਾਨ ਨੇ ਵਿਵਾ ਲਹਿਰੀ ਜੇਕੋ ਸੁਣੇ ਸੰਭੜੇ ਜੇਕੋ ਵੀ ਸਹੀ ਨਮੂਨੇ ਸੁਣੇ ਤੋ ਉਹ ਡੇਰਾ ਪਿਰਾ ਛੱਡ ਜਾਂਦਾ ਕਿਹੜਾ ਨਮਨ ਸਾ ਕੀ ਆਖਰ ਮੈਂ ਸੰਤ ਗਵਾਈ ਦੇ ਤੋ ਆਪਣਾ ਹਸ ਪ੍ਰੇਮ ਦੇ ਰਾਈ ਸੁਣਦਾ
ਕਹਿਓ ਜਾ
ਐ ਝੇਕਾ ਵਾਰ ਵਾਰ ਕਾ ਆ ਤਿਆਰ ਨਾ ਸ਼ਾਬਸ ਰੰਗ ਸੁਰਤੀਆਂ ਨਾ ਵੀ ਭਗਵਾਨ ਕੀ ਬੋਲ ਸਿਆਵਰ ਰਾਮ ਚੰਦਰ ਕੀ ਜੈ ਪੰਚ ਸੁਤ ਹਨੂਮਾਨ ਕੀ ਜੈ ਆਪਣੇ ਆਪਣੇ ਗੁਰੂਦੇਵ ਕੀ ਜੈ ਆਜ ਕੇ ਸਤਸੰਗ ਕੀ ਜੈ ਸਨਾਤਨ ਧਰਮ ਕੀ ਜੈ ਸਰਵੇ ਸੰਤਨ ਕੀ ਜੈ।